नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल. गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा, तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील. मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संपलं. अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. विधानसभेत या अधिवेशन काळात एकूण 13 बैठका झाल्या. त्यात 91 तास 2 मिनिटं कामकाज झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. अधिवेशन काळात 8 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांनी कामकाजाचा आढावा सभागृहासमोर मांडला. या अधिवेशन काळात एकूण 13 बैठकांमध्ये 60 तास 26 मिनिटं कामकाज झालं. विधान परिषदेत 2 अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती एका नगरपरिषदेतल्या सदस्यपदांच्या 11 रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. मतमोजणी 12 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार 21 जुलै वगळून दिनांक 18 ते 24 जुलै या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत तर 25 जुलैला अर्जांची छाननी होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून पहाटे 4:15 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीसाठी 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सांताक्रूज आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरच्या गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. परिणामी उद्या पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही. भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हरारे इथं सुरु झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.